नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। फाल्यां गोंय आपलो 37वो घटकराज्य दीस मनयता। मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी घटकराज्य दिसाच्यो परबी भेटयल्या। लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी 4 जूनाक। गोंय शारांत मंडळाची 10वेची पुरण परिक्षा 18 जूनाक सुरू। राज्यात नुस्तेमारी बंदी 1 जूनाक सुरू ते 31 जुलै मेरेन लागू। आता पुराय खबरो। फाल्यां गोंय घटकराज्य दीस मनयता। 37व्या गोंय घटकराज्य दिसा निमतान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबी भेटयल्या। आपल्या संदेशात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां की 30 मे हो गोंयच्या इतिहासातलो सगळ्यात म्हत्वाचो दीस। 30 मे 1987 ह्या दिसा भारताचे 25वे राज्य म्हणून गोंयाक पुराय तरेन मान्यता मेळिल्लो दीस। गोंयकारांची वेगळी अस्मिताय राखपा खातीर जायत्या गोंयकारांनी आनी देशभरातल्या लोकांनी खासा करून सुटके झुजाऱ्यांनी जायतो संघर्ष केल्लो। या म्हत्वाच्या प्रसंगाचे त्या सुटके झुजाऱ्यांची याद करता जाणी गोंय मुक्ती उपरांत गोंय राज्य घडोवपाक अथक परिश्रम करून गोंयाक घटक राज्य मेळून दिले। लोकांच्या अखंड आदाराक आनी योगदानाक लागून गोंयची वेगवेगळ्या मळार आज उल्लेखनीय प्रगती जाल्या अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळां। ह्या वेळार आमी सगळीं एका सुरान नवे उर्बेन तशेंच गोंय राज्याक प्रगती आनी उदरगतीच्या मार्गान मुखार व्हरपा खातीर निर्धारान वावरुया अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाणें मुखार म्हळां। गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी गोंय घटकराज्य दिसा निमतान गोंयच्या लोकांक परबी दिल्या। गोंय घटकराज्य दिसाच्या ह्या उमेदीच्या वेळार हांव गोंयच्या प्रत्येक नागरिकांक म्हजी काळजासावन उर्बेभरीत परबी आनी शुभकामना भेटयतां अशें राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळां। 30 मे हो गोंयच्या राजकीय इतिहासातलो म्हत्वाचो दीस। 1987 वर्सा ह्याच दिसा गोंय भारतीय संघराज्याचे 25वे राज्य जाले। 1961 वर्सा गोंय परकीय राजवटींतल्यान मुक्त जाले खरे, पूण गोंयाक वेगळो संघप्रदेश म्हणून दवरप वा शेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात विलीन करप हो मुखेल वाद जाल्लो। त्या खातीर स्वतंत्र भारतात पयलो 1967 वर्सा जनमत कौल घेतलो, जे वरवीं गोंय दमण आनी दीव वाठाराक संघप्रदेश दर्ज्यासयत वेगळे दवरपाचो निर्णय जालो। ते उपरांत सगळ्या मुखेल राजकीय पक्षांनी घटक राज्याची मागणी केली आनी 30 मे 1987 दिसा गोंयाक घटक राज्याचो दर्जो मेळ्ळो। घटक राज्याक लागून गोंयच्या लोकांक वेगळी वळख मेळ्ळी। घटक राज्या उपरांत गोंय राज्यान सगळ्या क्षेत्रात तोखणाय करपासारखी प्रगती केल्ली आसा। काळांतरान गोंय हे उदरगतीचें राज्य जालां। गोंय देशाच्या समाजीक अर्थीक उदरगतीक मोलादीत योगदान दिलां। गोंयच्या लोकांनी परिश्रम घेवन आव्हानाचे संदीत रुपांतर केलां आनी उदरगत आनी भरभराटीचे एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलां अशें राज्यपालांनी म्हळें। पर्यटन क्षेत्र हे गोंयच्या अर्थवेवस्थेचें एक मुखेल साधन आसा। गोंय हे संवसारांत एक सैमीक सोबीतकाय आनी सांस्कृतीक वारसो लाभिल्लो उत्कृश्ट पर्यटन थळ म्हणून फामाद। गोंयचे लोक इश्टागतीन आनी शांतीकायेन रावपी, ह्या परंपरेक लागून गोंय हे पर्यटकांचे आकर्षण थारलां। गोंय राज्यान साधन सुविधांच्या मळार म्हत्वाचे प्रकल्प उभारल्यात। गोंयांत रेल्वे, रस्ते, 2 विमानतळां आधुनीक तंत्रज्ञानाच्या शाश्वत साधन सुविधांच्या संकल्पनेचेर उभारल्यात। जुवारी न्हंयवेलो 8 लेनीचो नवो केबल स्टेट पूल हो एक आनीक एक म्हत्वाचो प्रकल्प आसा। एफएसएसएआयच्या अन्न सुरक्षा वळेरीत गोंयाक ल्हान राज्यांमदी सतत 5व्या फावट पयलो क्रमांक फावो जाला। गोंय हे एकमेव राज्य आसा जे आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेखाला आधुनीक मुळावे भलायकी केंद्र कार्यरत आसा। ह्या केंद्राक उत्कृश्ट वावरा खातीर आयुष्मान उत्कृश्टता पुरस्कार 2022 फावो जाला। गोंयांत पयलेच फावट 37व्या राष्ट्रीय खेळ सर्तीचें यशस्वी आयोजन केल्लें। गोंयांत G20 शिखर परिशदेच्या साबार बसकांचें यशस्वी आयोजन केलें। गोंयांत लोकसभेची वेंचणूक शांतीकायेन आनी पारदर्शकपणान जाली। राजभवनार वामन वृक्ष कला उदान उपक्रमावरवी राजभवन वाठारांत बॉन्साय जात्यांची 72 झाडां लायल्यात। गोंयांत कावी कलेचो उत्कृश्ट वारसो आसा आनी ही कला गोंयची देवळां, इगर्जो आनी वारसाघरांनी पळोवंक मेळटा। राजभवनार गोंयचे पारंपारीक कलाकार, शेतकार, रेंदेर, माडाचे कोड करपी, फुलकार, पाडेली, काथ्याकाम करपी आनी हेर वेवसायिकांचो सत्कारूय केला। ह्या उमेदीच्या वेळार हांव गोंयच्या लोकांक लोकांच्या राज्याच्या उदरगती खातीर आनी राष्ट्रीय मळार योगदान दिवपा खातीर एकवटान कटिबद्ध जावपाचो उलो मारता अशें राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां। लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी 4 जूनाक जाता हे फाटभुंयेर उत्तर गोंयांत तशेंच दक्षीण गोंयांत मतमेजणी जातली। उत्तर गोंयांत गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक कॉलेज हांगा जाल्यार दक्षीण गोंयांत दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड इकॉनॉमिक्स हांगा मतमेजणी जातली अशी माहिती वेंचणूक आयुक्त रमेश वर्मा हांणी दिल्या। मतपेटी तशेंच ईव्हीएम मशिनांतल्या मतदानाची ह्या वेळार मतमेजणी जातली। मतमेजणी प्रक्रिये खातीर राज्य वेंचणूक आयोग पुराय तयार आसा। मतमेजणीचें काम 650 सरकारी कर्मचारी पळयतले अशी माहिती वर्मा हांणी दिल्या। गोंय शालांत मंडळाची 10वेची पुरवण परिक्षा 18 जूनाक सुरू जातली। ह्या परिक्षेचें अंतरीम वेळापत्रक जाहीर जालां। 18 जूनाक इंग्लीश, 19 जूनाक हिंदी अशा सगळ्या मुखेल 6 विशयांची आनी स्किल विशयांची परिक्षा 28 जूनाक सोंपतली। प्रात्यक्षिक परिक्षा 11 जूनाक जातली। मजगतीं ह्या परिक्षे खातीर अर्ज स्विकारपाची प्रक्रिया कालसावन सुरू जाली। 7 जून मेरेन ही परिक्षा अर्ज स्विकारतले अशें गोंय शालांत मंडळान कळीत केलां। 10वेची पुरवण परिक्षा उत्तर आनी दक्षीण अशा 2 परिक्षा केंद्रांनी जातली। उत्तरेत जनता हायस्कूल म्हापशां आनी दक्षिणेत होली स्पिरीट हायस्कूल मडगांव अशी 2 केंद्रां आसात। दर दिसा दनपारा 2 वरांचेर पेपर सुरू जातलें। यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. राज्यात एक जूनासावन नुस्तेमारी बंदी लागू जातली, पण ती सुरू जावच्या आदी सध्या जे ट्रॉलर्स नुस्तेमारी खातीर दर्यात गेल्यात आणि जे 31 मे म्हणसर परततले अशी माहिती दिवू ना, त्यांच्याआड कडक कारवाय करतले अशी माहिती नुस्ते उद्योग मंत्री निळकंठ हळदणकर हांनी दिल्या. यांत्रिकी बोटीवरवी करपी नुस्तेमारीचो बंदी काळ 1 जून ते 31 जुलै असता. या काळात खात्याची गस्त बोट देखरेख दवरतली आणि यांत्रिकी बोट जर दर्यात नुस्तेमारीक गेल्या असे कळले तर ते जप्त करतले असं हळदणकर हांनी स्पष्ट केला. पावसाळो सुरू झालो की नुसतें तयार जावपाक सुरवात जाता, देखून गोंयात 1 जून ते 31 जुलै असे 2 महिने नुस्तेमारी बंदी असता. सरकारान तशी अधिसुचवणी काढल्या. सुमार 2870 यांत्रिकी बोटी गोंयात असात तर यंत्राविणे बोटी 313 असात. 2024-25 ह्या शिक्षणीक वर्सा खातीर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येवपी शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांच्या पहिल्या वर्सा खातीर प्रवेश परीक्षा 27 मे सावन सुरू झाली. आणि समर्थ ई गव्हर्नन्स संकेतथळार पहिलेच दिसा वट्ट 6000 अर्ज दाखल झाले अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी आणि समर्थ ई गव्हर्नन्सचे मुखेल समन्वयक डॉ महादेव गांवस हांनी दिल्या. या माध्यमावरवी प्रवेश प्रक्रिया विनामूल्य असा आणि विद्यार्थी एका परस चढ महाविद्यालयांक पसंतीप्रमाण प्रवेशाखातीर अर्ज करपाक शकतात असे गांवस हांनी सांगले. हे समर्थ संकेतथळ 7 जून म्हणसर उक्ते असतले आणि 12वीची पुरवण पेपराक बशिल्ले विद्यार्थी अर्ज करपाक शकतात असे गांवस हांनी मुखार सांगला. कुशळटाय विकास आणि उद्योजकता संचालनालयाचो आयटीआय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा 30 जून मेरेन उक्ती असतली. 27 मे सावन ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. उणेच 8वी पास विद्यार्थी आयटीआय खातीर अर्ज करपाक शकतात. हाचे खातीर ऑनलाईन प्रॉस्पेक्टस www.govaonline.gov.in या संकेतथळार उपलब्ध असा अशी माहिती कुशळटाय विकास आणि उद्योजकता संचालनालयान दिल्या. या अभ्यासक्रमात चढान चढ विद्यार्थ्यांक प्रवेश घेऊचो असा ताणी उलो मारला. राज्यातले सगळ्यात सरकारी आयटीआयत प्रवेश अर्ज उपलब्ध असतात. 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांक लेगीत आयटीआयत बरे अभ्यासक्रम उपलब्ध असा. मेकॅनिक, प्लंबर, टेलर आणि हेर वेगवेगळ्या अभ्यासक्रमांगडा आयटीआयत आता जायते नवे अभ्यासक्रम सुरू केल्यात. देखून फाटल्या वर्सासावन आयटीआयत दाखल जावपांचो आंकडोय वाढटा. विद्यार्थ्यांनी प्रवेशाखातीर वेबसाईटीचेर आशिल्ली माहिती तपासची, कसली अडचण आयल्यार संपर्क करचो असे कुशळटाय विकास आणि उद्योजकता संचालनालयान कळीत केला. बालभवनान आयोजित केल्ल्या ग्रीष्म कला प्रदर्शनाचे आयज संस्कृती भवन पाटो पणजी हांगाच्या आर्ट गॅलरीत उक्तावण झाले. गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य विली गोयश, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप आणि बालभवनाचे संचालक शशिकांत पुनाजी हांच्या हस्तुकी प्रदर्शनाचे उक्तावण झाले. हे प्रदर्शन 31 मे मेरेन सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन लोकांखातीर उक्ते असतले. एप्रिल आणि मे महिन्यात घडून हाडिल्ल्या गिमाळी शिबिरात भुरग्यांनी केल्ल्या चित्रकला, हस्तकला, मातयेचे काम, फोटोग्राफी, कॉम्प्युटर ग्राफिक्सचे हे प्रदर्शन असा. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी खातीर शाळांच्यो वेळो 15 मिनिटांनी वाढटल्यो. ही वाढ सकाळी 8 वरां वाट्याची पावण्याठांक शाळा सुरू करून व सांजे आनीक वर्ग घेऊन ही वेळ भरपाचो पर्याय शाळांक दिला. या धोरणाप्रमाण शिकपाची वरां वाढटली ताची माहिती विद्यालयाक दिल्या. राज्य सरकाराकडच्यान शालांत मंडळाक हे विशेष सूचना दिल्यात. सकाळच्या प्रार्थनेची वेळ आणि मधली सुटी सोडून 5:30 वरांचे शिक्षण असपाक जाय. प्रत्येक वर्गाचा कालावधी 50 मिनिटां असपाक जाय, जो सध्या 35 मिनिटां असा. हाका लागून शिक्षकांक प्रशिक्षणही दिला. बेकायदेशीर भूखंड, दोंगर कापणी तशेंच जमनीत भराव घालून ती बुजोवपाच्या नांवांचो अहवाल विधानसभेत मांडटले, अशा बेकायदेशीर कामात गुतिल्ल्यांचेर खर कारवाय करतले अशी शिटकावणी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. पणजी शाराचो बाह्य विकास आराखडो म्हणल्यार ओडीपी निमणो करपाक नगर नियोजन मंडळाच्या शिफारसीप्रमाण उत्तर गोंय नियोजन आणि विकास प्राधिकरण म्हणल्यार एनजीपीडीएकडेन धाडला. ओडीपीक निमणे स्वरूप दिवपाक 30 दिसांची मुजत आसा अशी माहिती राणे हांणी दिल्या. भारतीय लष्कराची मेजर राधिका सेन हांची 2023 वर्साच्या मिलिटरी जेंडर एडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारा खातीर निवड झाल्या. शांतीरक्षक म्हणून काम करतनात आणि बायलां आणि चल्ल्यांखातीर केल्ल्या वकिली खातीर तांकां हो पुरस्कार दितले. युएनएचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हांणी तांकां पदवी भेटयल्या आनी ती एक खरी फुडारी अशें म्हळां. तिची सेवा हे पुराय संयुक्त राष्ट्राचे खरे श्रेय अशें तांणी म्हळां. गुटेरेसाचे प्रवक्ते स्टिफन दुजारीक हांणी सांगले की राधिका सेन हांकां गुटेरेस हांच्या हस्तुकी हो पुरस्कार ब्रेस्तारा भेटयतले, जो दीस युएन शांती सैनिकांचो आंतरराष्ट्रीय दीस म्हणून मनयतात. सेन हांणी डेमोक्रेटीक रिपब्लीक ऑफ द काँगोत ऑर्गनायझेशन स्टेबिलायझेशन मिशनांत काम केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. फाल्यां गोंय आपलो 37वो घटकराज्य दीस मनयता. मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी घटकराज्य दिसाच्यो परबी भेटयल्या. लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी 4 जूनाक, गोंय शालांत मंडळाची 10वीची पुरवण परिक्षा 18 जूनाक सुरू, राज्यात नुस्तेमारी बंदी 1 जून ते 31 जुलै मेरेन लागू. आणि इतल्यान यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.